चांदण्यात न्हाऊन निघालेल्या एका अरुंद गल्लीत अचानक दोन माणसं एकमेकांपासून काही यार्डाच्या अंतरावर हवेतून प्रकट झाली. काही क्षण ते दोघं आपापल्या छड्या एकमेकांच्या दिशेने रोखून स्तब्ध उभे राहिले. मग दोघांनीही एकमेकांना ओळखलं आणि आपापल्या छड्या झग्यांच्या आत खोचून ते एकाच दिशेने झपाझप चालायला लागले. दोघांपैकी जास्त उंच असलेला माणसाने विचारलं,
काय खबरात?
सिव्हरिस नेपनी उत्तर दिलं,
जबरदस्त बातमी आहे.
गल्लीच्या डावीकडे काटेरी झुडपांची किनार होती. उजवीकडे व्यवस्थित आकारात कापलेलं उंच झाडांचं कुंपण होतं. चालताना दोन्ही माणसांचे झगे पावलांच्या वर हवेत सळसळत होते.
मला उशीर होतोय की काय असं वाटायला लागलं होतं,
याक्सले म्हणाला. झाडांच्या फांद्यांमधून पडणाऱ्या चांदण्याच्या कवडशांमध्ये आणि सावल्यामध्ये त्याचा चपटा चेहरा कधी दिसत होता तर कधी लपत होता. माझ्या अपेक्षापेक्षा काम जरा जास्त अवघड होतं. माझ्याकडची बातमी ऐकून ते नक्कीच खुश होतील. तुझ्याकडे बातमीसुद्धा इतकीच चांगली आहे का? स्नेपने होकारती मान हलवली, पण बोलले मात्र काहीच नाही. उजवीकडे एक प्रशस्त गाडी रस्ता दिसल्यावर ते दोघं त्या दिशेने वळले. उंच कुंपणालाही त्यांच्यासोबत वळण लागलं. समोरच एक उंच लोखंडी दार त्यांची वाट अडवून उभं होतं, पण तरीही त्या दोघांनी चालण्याची गती कमी केली नाही. त्याऐवजी आपला डावा हात उंचावून अभिवंदन करत असल्यासारखे दोघंही शांतपणे त्या दारातून असे काही आरपार निघून गेले की जणू काही ते दार लोखंडी धातूच्या ऐवजी काळा धुरांचं बनवलं असावं.